सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः निर्मलं सदयं शांतं प्रणताखिलमंगलं ज्ञानैकरूपिणं वंदे आविर्भूतो हरि साक्षात् पावने गौतमी तटे रूपेण यस्य तं वंदे भावार्थ दीपिका यस्य अनुभवामृत जीवनी तं बुद्धिभास्करं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभुं प्रेमलं वत्सलं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः हे तात भवतैवोक्तं शिशोर्माता स्वयं हिता चित्तवृत्ते समाधानं बुद्धे सदास्तु मे चित्तवृत्ते समाधानं बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे
श्री राम। आज हम सभी जिस कार्यक्रम के लिए यहां एकत्रित हुए हैं उसके पीछे त्रिवेणी संगम रूपी तीन कारण है। पहला कारण है शांभवी विद्या के स्रोत से प्रवाहित होने वाले इस भारत भूमि पर अनेक संप्रदाय हुए हैं, उसमें से एक नाथ संप्रदाय जिसके एक अधिकारी संत स्वामी माधवनाथ जी ने श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडल की स्थापना की थी, जिसका आज 60वां वर्धापन दिन है और 1996 में उनके देहांत के बाद नाथ संप्रदाय की यह धुरा स्वामी मकरंदनाथ जी ने आज तक संभाली है। और स्वामी माधवनाथ जी के रहते हुए ही उनके योगदान के अनुरूप स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडल की स्थापना भी हुई थी, जिसका आज 40वां वर्धापन दिन है। और एक तीसरा कारण है एक विशेष अवसर, स्वामी माधवनाथ जी का जन्म शताब्दी वर्ष महोत्सव मनाया जा रहा है। 1 अक्टूबर 2016 से 1 अक्टूबर 2017 तक ये महोत्सव मनाया जाएगा और इसी के अंतर्गत आज का ये वर्धापन दिन कार्यक्रम है। और हम सबका, मुझे ये गर्व होता है कहते हुए कि हम सबका ये सौभाग्य है कि हम सभी वक्त के इस दौर के प्रत्यक्षदर्शी हैं। एक छोटा सा शेर अर्ज करता हूं, आप सबने शायद पहले भी सुना होगा परंतु आज उसके शब्दों के अर्थ कुछ और ध्वनित करेंगे। अकेले सफर में चले थे ए जानिबे मंजिल, गौर कीजिए, अकेले सफर में चले थे ए जानिबे मंजिल, लोग साथ आते गए और कारवां बनता गया। विचार करने की बात है, ये कौन अकेला चला था सफर में, कैसा सफर था और ये कैसी मंजिल थी, कौन लोग आते गए और कैसा कारवां बनता गया। आज से 60 वर्ष पूर्व स्वामी माधवनाथ जी ने अपने छोटे से निवास में ज्ञानेश्वरी निरूपण के माध्यम से ये सफर आरंभ किया था एकमात्र श्रोता मातुश्री सरलाताई के समक्ष। और यह सफर जो उन्होंने आरंभ किया था वो था स्वयं परमात्म बोध में प्रतिष्ठित होकर अनेक जिज्ञासु जो उनके पास आए उन्हें भी परमात्म प्राप्ति की जानिबे मंजिल, उन्हें भी परमात्म प्राप्ति की मंजिल की ओर प्रेरित करना। और जैसे जैसे लोग आते गए कारवां बनता गया बढ़ता गया और उसी कारवां का आज ये रूप हमें दिखाई दे रहा है। आमतौर पर हमारा जीवन, यदि हम गौर करें तो आमतौर पर हमारा जीवन अनुकूलता के सुख रूपी धक्के से और प्रतिकूलता के दुख रूपी धक्के से गुजरता है। हमारी इच्छा तो रहती है कि सदा सुख सदा आनंद हमें मिले, परंतु ऐसा होता नहीं। और इसी बीच समय समय पर हमारे परिचितों की मृत्यु का दर्शन हमें भयग्रस्त कर देता है। ये जीवन के कुछ अटल सत्य हैं और संतों ने इसका वर्णन बड़ा ही जालिम रूप से किया है। हाड़ जरे ज्यो लाकड़ी, केस जरे ज्यो घास, सब जग जलता देखकर भय कबीर उदास। पर इसी नजारे के विपरीत संत हमें ये मार्गदर्शन भी करते हैं, ये उपाय भी बताते हैं कि यदि हम चाहें तो हमारा जीवन अखंड शांति समाधान आनंद तृप्ति से भर सकता है, बशर्ते हम वो जीवन की दृष्टि प्राप्त करें जो संतों के पास है, बशर्ते हम जीवन की वो कला अवगत करें जो भगवद गीता ज्ञानेश्वरी दासबोध उपनिषद में समाया है। और यही बात स्वामी माधवनाथ जी, जो तिल माही तेल है जो चकमक में आग, तेरा साई तुझ में जाग सके तो जाग। इस देह को जो मैं अपना रूप समझता हूं, इस देह बुद्धि से आत्मबुद्धि परमात्मा बुद्धि, सरल भाषा में यदि हम कहें तो सेल्फ रियलाइजेशन गॉड रियलाइजेशन, इस मंजिल की ओर स्वामी जी ने हम सभी को जगाने का प्रयत्न किया। स्वामी जी के इस ज्ञान पंथ के दरिया में प्रवाहित होने का अवसर मुझे भी मिला था आज से करीब 25 वर्ष पूर्व। सीएपी के इंजीनियरिंग कॉलेज के फाइनल ईयर में था और अपने एक साथी के साथ एक ऐसे संत की तलाश में निकला जो बुआबाजी चमत्कार ये सारे परमार्थ की सोकॉल्ड परिभाषा से दूर शुद्ध सत्य का मार्ग बताए। और जब स्वामी माधवनाथ जी के दरबार में पहुंचा तो ऐसा लगा कि यस जी हां यही सही जगह है। और आते रहे आते गए, पता चला कि उनका ये सत्य का दरबार प्रेम का दरबार है। प्रेम प्रेम सब कोई कहे प्रेम न जाने कोई, जा मार्ग साहेब मिले प्रेम कहा वे सोए। यूं तो उनकी भाषा मराठी थी परंतु एक हिंदी भाषी होने के नाते आप सभी को ये दावे के साथ कह सकता हूं कि उनकी असल भाषा तो प्रेम की थी। जिस प्रेम की दरिया में अनेक मराठी भाषी तो शामिल हुए ही, इसमें कोई शक नहीं, परंतु मैंने जब विचार किया तो कन्नड़ गुजराती पंजाबी सिंधी ऐसे अनेक भाषी कब इस कारवां में शामिल हुए पता ही नहीं चला, और केवल शामिल ही नहीं हुए, उनके प्रेम में सराबोर, अद्भुत प्रेम में सराबोर होते हुए उनके द्वारा दिग्दर्शित की हुई परमात्मा प्राप्ति रूपी जानिबे मंजिल की ओर अपने जीवन को समर्पित करने के लिए तत्पर हो चले। 1994 में स्वामी जी ने मुझे अनुग्रहित किया था, तब से जैसे जैसे श्रवण और साधना करते हुए समझ बढ़ती गई, अपने जीवन को उनके हाथों में सौंपना, अपनी मर्जी से जीवन जीना छोड़कर उनकी मर्जी से जीवन जीने का प्रयत्न करना आरंभ किया, जारी रखा। और मुझे विश्वास है यहां उपस्थित उनके सभी शिष्यों का यह मानस तो है ही, पर जो आज पहली बार भी इस सभा में आए हैं, यदि वे अपने अंतर मन में प्रामाणिक विचार करेंगे तो अपनी मर्जी से जीवन जीकर कितना आनंद, कितनी शांति प्राप्त की है। संतों का यह दरबार हमें यह सुनहरा अवसर देता है कि हम अपने आप से संवाद करें और इस नतीजे पर पहुंचे कि अनेक जीवन अपने लिए जी लिया है, एक जन्म संतों के हाथों में सौंप कर तो देखे, और उनके द्वारा दिग्दर्शित शुद्ध परमार्थ की राह में तत्परता से अग्रसर हो। स्वामी माधवनाथ जी द्वारा प्रतिपादित किया गया ये शुद्ध परमार्थ का आयाम, इसे थोड़ा विस्तार से हम आज के परिसंवाद में सुनेंगे। उसके पहले भाग में सद्भक्त भारती सरदेसाई जी इस विषय में बताएंगे। वे करीब 30 वर्षों से स्वामी जी के दरबार में आ रही हैं और एसएनडीटी के अकाउंट्स डिपार्टमेंट में ये अभी कार्यरत हैं। भारती।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपण सगळे मोठ्या प्रेमाने आनंदाने इथे जमलेलो आहोत। स्वामीजींनी शुद्ध परमार्थाच्या प्रचाराचं प्रसाराचं जे रोपटं लावलं त्याच्या वटवृक्षाच्या छायेमध्ये आज आपण सगळे विसावलेलो आहोत। स्वामीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांची शिकवण आपल्या अंतकरणामध्ये अधिकाधिक दृढ करण्याचा आपण प्रयत्न निश्चय करत आहोत। स्वामीजींनी आपल्यासारख्या अनेक लोकांची जीवन घडवली, फुलवली, शुद्ध परमार्थ लोकांपर्यंत पोचावा, तो त्यांच्यामध्ये रुजावा, याच्यासाठी त्यांनी अमाप कष्ट केले, त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं। स्वामीजी 1937 साली पुण्यात आले। त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचं खूप बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली। त्या काळचं जे काही आध्यात्मिक सांस्कृतिक वातावरण होतं त्याचा सूक्ष्म खोलवर अभ्यास त्यांनी केला। वेगवेगळे संप्रदाय, त्याच्यामध्ये प्रचलित असलेल्या साधना यांचाही तौलनिक अभ्यास त्यांनी केला। त्याचबरोबर स्वामीजींचा भगवद्गीता, उपनिषद, शंकर भाष्य, दासबोध आदी सद्ग्रंथांचा अभ्यास चालू होता, तसं साधनाही चालू होती। काही काळानंतर त्यांनी स्वतःच्याच घरी स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात केली। त्या काळामध्ये परमार्थाबद्दल सुशिक्षित लोकांमध्ये निरुत्साह होता। बुआबाजी, बुंदुगिरी, गंडेदोरे याच्यामुळे नको तो परमार्थ असं काहीसं वातावरण होतं। काही देवळामध्ये एखादा प्रवचनकार, कीर्तनकार काही निरूपण करत असे, श्रोत्यांमध्ये 2-5 वृद्ध मंडळी, वाटी वळणाऱ्या महिला असायच्या। प्रवचन संपलं की देवापुरच्या तपकामध्ये 5-10 पैसे गहू तांदूळ असं ठेवलं जायचं की जे वक्ता मग घरी घेऊन जात असे। म्हणजे एकार्थी परमार्थ हा उपजीविकेचं साधन झाला होता। परमार्थामधली तेजस्विता जणू लोप पावली होती। तरुण मंडळींनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती। साधारण वयाची 60 उलटल्यानंतर बघू या विषयाकडे असं म्हटलं जायचं। काही ठिकाणी परमार्थाच्या नावाखाली अनावश्यक प्रथा पाळल्या जात होत्या। कर्मकांड, यज्ञयाग ह्याच्यावर भर दिला जात होता। खरं तर परमार्थाचं मुख्य ध्येय हे आत्मदर्शन, पण तेच बाजूला पडल्यासारखं झालं होतं। काळाच्या ओघामध्ये परमार्थामध्ये अशुद्धता मिसळली गेली होती। भगवद्गीता, उपनिषद, संत वाङ्मय याच्यामध्ये सांगितलेला परमार्थ बाजूला पडला होता। स्वामीजींनी हे चित्र बदलायचं ठरवलं। परमार्थामधली अशुद्धता दूर करून स्वामीजींनी शुद्ध परमार्थ ही अभिनव संकल्पना निर्माण केली. खरं तर परमार्थ हा शुद्धच आहे, पण त्या काळच्या प्रचलित परमार्थामधली अशुद्धता पाहता शुद्ध परमार्थ ही काळाची गरज होती. असं वाटतं की बहुधा शुद्ध परमार्थ हा शब्द देखील स्वामीजींनीच प्रचलित केला असावा. शुद्ध परमार्थाचा मूळ गाभा म्हणजे आत्मदर्शन हे जीवनाचं अंतिम ध्येय असायला हवं, आणि आपलं रोजचं जीवन आणि परमार्थ ह्या दोन वेगळ्या गोष्टी नसून आपलं जीवनच परमार्थरूप करायचंय. म्हणजे काय करायचं तर स्वामीजी सांगायचे की परमार्थ सोपा आहे, त्याच्यासाठी काही सांडावे न लगे, काही मांडावे न लगे. आपली नोकरी धंदा शिक्षण हे सगळं करत असतानाच हे करायचंय. सकाळचा 1.5-2 तास ध्यान पूजा याच्यासाठी, मग दिवसभर जो काही उद्योगधंदा कामं असतील ती करायची. संध्याकाळी घरी आल्यानंतर काही स्तोत्र सद्ग्रंथांचं वाचन मनन चिंतन नामस्मरण, आणि मग दिवसभराची जी सगळी कर्म आपण भगवंताच्या स्मरणामध्ये केलेली आहेत ती त्यालाच अर्पण करून झोपी जायचं. काय अवघड आहे त्यात? स्वामीजी जेव्हा असं बोलायचे त्याच्यामागे इतकी तळमळ, इतकं प्रेम, इतका आत्मविश्वास असायचा की त्या ऐकणाऱ्याला प्रत्येकाला असं वाटायचं की हो, मला पण हे जमेल आणि मी हे करीन. त्यांच्या शब्दामध्ये ती ताकद होती की तो विश्वास, ती प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण व्हायची. स्वामीजींनी सांगितलेला शुद्ध परमार्थ हा काळाशी सुसंगत आणि शास्त्रग्रंथांवर आधारित असा होता. स्वामीजींनी तो लोकांपर्यंत श्रवणाच्या माध्यमातून पोचवला. स्वामीजींच्या कार्याची ती मूळ भूमिका होती आणि आजही तशीच आहे. स्वामीजींनी अनेक सद्ग्रंथांचा अभ्यास केलेला होता. त्यातले संदर्भ वेळोवेळी ते त्यांच्या प्रवचनातून श्रोत्यांसमोर मांडायचे, पण प्रामुख्याने निरूपणासाठी त्यांनी दासबोध आणि ज्ञानेश्वरी या दोन विलक्षण सद्ग्रंथांची निवड केली होती. त्याच्या निरूपणातून त्यांनी शुद्ध परमार्थ लोकांपर्यंत पोचवला. जसं जेवल्याशिवाय पोट भरत नाही तसं श्रवणाशिवाय परमार्थ कळत नाही म्हणून स्वामीजींनी प्रवचनं केली. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये गावगंना फिरून लोकांना भगवद्गीता सांगावी असा स्वामीजींचा मानस होता, पण एका गावातनं दुसऱ्या गावी गेलं की पहिल्या गावातले श्रोते ते परत विसरून जाऊ शकतात म्हणून स्वामीजींनी त्याच लोकांसह प्रवचनं केली. स्वामीजी जे सांगायचे ते ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाला जाऊन भिडायचं, कारण आधी केले मग सांगितले असे अनुभवाचे ते बोल होते. 1968 साली स्वामीजींना नाथ संप्रदायाचे अध्वर्यू स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह प्राप्त झाला. स्वामीजी आतापर्यंत जी पारमार्थिक विचारधारा लोकांपर्यंत पोचवत होते त्याच्यावर स्वामी स्वरूपानंदजींनी पसंतीची आशीर्वादाची मोहर उमटवली आणि स्वामीजींच्या निरूपणाला गुरुभक्तीचा एक आगळा पैलू प्राप्त झाला. 1973 साली स्वामी स्वरूपानंदांनी स्वामीजींना नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. स्वामीजी सांगत असलेला तर्कशुद्ध परमार्थ लोकांपर्यंत पोचत होता. वेगवेगळ्या वयोगटाची आर्थिक स्तरांवरची लोक इथे स्थिरावली. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे इथे रमले. स्वामीजींकडे गेलं की ते प्रत्येकाला ये असं म्हणायचे आणि त्या शब्दात अशी काही साधू होती. असं काही प्रेम होतं की आलेला इथलाच होऊन राहायचा. स्वामीजींच्या या जीवन घडवणाऱ्या मार्गाकडे अनेक तरुण आकर्षित झाले. स्वामीजींचं अलौकिक जीवन म्हणजे अनेक तरुणांना प्रेरणा देणारं ठरलं होतं. स्वामीजी म्हणजे अतिशय प्रामाणिक, नावाजलेले कापड व्यावसायिक, सलग 3 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेले टेनिसपटू, उत्तम शरीर संपदा कमावलेले व्यायामपटू आणि त्याचबरोबर दासबोध ज्ञानेश्वरीचे प्रसिद्ध प्रवचनकार, नाथ संप्रदायाचे अध्वर्यू आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे आबालवृद्धांवर निरहेतुक प्रेमाचा वर्षाव करणारे सगळ्यांचे स्वामीजी होते. स्वामीजींचं असं बहुआयामी व्यक्तिमत्व अनेक तरुणांच्या आकर्षणाचं आदराचं केंद्रस्थान होतं. एकदा एक तरुण स्वामीजींना भेटायला आला आणि येताना विश्वाची उत्पत्ती, मानवतावाद वगैरे बरेच तात्विक प्रश्न घेऊन आला. स्वामीजींनी त्याला विचारलं की तू कोणती कोणती पुस्तकं वाचलीस, तर त्यांनी बऱ्याच पुस्तकांची नावं सांगितली. त्याच्यावर स्वामीजी म्हणाले, अरे बच्चा, एवढी पुस्तकं वाचून तुझ्या विचारांचा गोंधळ उडालेला दिसतोय. तू विश्वाचा अभ्यास करायला निघाला आहेस, पण हे लक्षात घे की आपण विश्वाची छोटी प्रतिकृतीच आहोत. तेव्हा आधी मी कोण हे समजून घे, आणि तो शोध कसा घ्यायचा, त्याच्यासाठी कोणती साधना करायची हे जाणून घे. त्या तरुणांनी स्वामीजींचा अनुग्रह घेतला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना सुरू केली आणि त्याच्या अभ्यासामध्ये नेमकेपणा आला. गोंधळाच्या जागी विचारांची स्पष्टता आली. मला आठवते, मी जेव्हा स्वामीजींकडे पहिल्यांदा आले होते तेव्हा अशीच गोंधळलेली होते आणि काहीशा नकारात्मक मनस्थितीमध्ये होते. पण स्वामीजींकडे आले, इथला परमार्थ ऐकला पाहिला आणि माझ्या आयुष्याला सकारात्मकतेचं एक खूप सुंदर वळण मिळून गेलं. त्या परमार्थामध्ये अनास्था, गबाळेपणा, वेंधळेपणा याला स्थान नव्हतं. स्वामीजींनी मला आणि अनेकांना जीवन उत्तम तऱ्हेने जगायला शिकवलं. अनेक तरुण स्वामीजींच्या भोवती जमा झाले. स्वामीजींनी तरुण मंडळीच्या उत्साहाला, स्फूर्तीला योग्य वळण दिलं, कारण स्वामीजी हे जाणून होते की हे कार्य पुढे चालू राहायचं असेल तर त्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग असणं गरजेचं आहे. आजही स्वामी मकरंदनाथांचा तोच कटाक्ष आहे. स्वामीजींनी मोठ्या विश्वासानं मंडळाची, कार्याची जबाबदारी त्या तरुण मंडळींवर सोपवली. हीच तरुण मंडळी पुढे हे कार्य पुढे नेऊ शकतील हा स्वामीजींचा विश्वास खरा ठरल्याचं आज आपण पाहत आहोत. स्वामीजींनी कधीही गूढवाद, चमत्कार याला महत्व दिलं नाही, पण खरं तर स्वामीजींनी घडवलेला खूप मोठा चमत्कार म्हणजे त्यांनी अनेकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं. त्या परिवर्तनामागचं प्रेरणास्थान, ऊर्जास्थान अर्थात स्वामीजीच होते. स्वामीजींचे हे विचार होते की समाजामधल्या 5% सात्विक सुशिक्षित लोकांमध्ये जर का परमार्थ रुजला तर ही 5% मंडळी इतर लोकांना स्वतःच्या आचरणाने आदर्शभूत ठरतील आणि शुद्ध परमार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. स्वामीजींच्या कार्याचा भर हा संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवर होता. त्याच्यासाठी त्यांनी साधनेवर प्रामुख्याने भर दिला. स्वामीजींनी ध्यान केंद्र उभारली, ग्रंथ निर्मिती केली, अक्षरशः हजारो प्रवचनं केली, सत्संग घेतले, पण या सगळ्यामध्ये कार्याची अंतर्मुख कसोशीने जपली. कोणत्याही कार्यक्रमामधनं तिथे येणाऱ्या साधकाला पारमार्थिक वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळेल, प्रोत्साहन मिळेल याच्यावर कटाक्ष असायचा. साधनेचा संवेग आणि गोडी वाढावी म्हणून कार्यक्रम असावे याच्यावर भर होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रसाद भोजन नसायचं, साखरपुटाने पेढा असा प्रसाद दिला जायचा. आजही तीच परंपरा चालू आहे, कारण जेवणावळींमध्ये साधक स्वयंसेवकांचा जो वेळ, जे श्रम खर्ची पडतात, ती शक्ती, तो वेळ साधकांनी कार्यक्रमाचा, ध्यानाचा, नामाचा आनंद घेण्यामध्ये व्यतीत करावा असे स्वामीजींचे विचार होते. स्वामीजींच्या कोणत्याच कार्यक्रमाला, प्रवचन, सत्संगाला कोणतंही मूल्य आकारलं जात नव्हतं. विनामूल्य, वर्गणी नाही, तिकीट नाही, देणगी पास काहीच नाही. आजही तीच पद्धत आहे. परमार्थ हा उपजीविकेचं साधन असू नये हे स्वामीजींनी सांगितलं, तसंच तो विकतही घेता येत नाही. इथे मोल आहे ते श्रद्धेचं, साधनेचं, त्याच्यामधल्या सातत्याचं आणि सद्गुणांचं. स्वामीजींनी सांगितलेला शुद्ध परमार्थ हा सर्वसमावेशक संग्राहक होता. अनेक संप्रदायांचं सूक्ष्म अवलोकन करून त्यातल्या चांगल्या अनुकरणीय गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश स्वीकार केलेला होता. स्वामीजींना गुरुदेव रानडे यांच्या संप्रदायातली कट्टानी केलेली साधना आवडायची. गोंदवलेकर महाराजांचं नामस्मरण त्यांना प्रिय होतं. वारकरी संप्रदायातला भाव, श्रद्धा, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम म्हणत नाचणं त्यांना आवडायचं. समर्थांचा साक्षेप, विवेक त्यांना अतिप्रिय होता. सगळ्या संप्रदायांचं ध्येय आत्मदर्शन आहे त्यामुळे विविध संप्रदायांमध्ये परस्पर समन्वय आणि प्रेमसंबंध असावेत, सांप्रदायिक अभिनिवेश नसावा असं स्वामीजी सांगत असत. त्यामुळे वेगवेगळ्या संप्रदायातल्या अधिकारी सत्पुरुषांबद्दल स्वामीजींचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध होते. स्वामीजींनी सगळ्यांना प्रेमाच्या आनंदाच्या धाग्याने बांधलेलं होतं. संगे घेऊन भक्तजनांना माधव करीतो कालक्रमणा, मुदित मनाने शिकवितो जना विश्वात्मक जाहले. स्वामीजींनी रुजवलेल्या शुद्ध परमार्थाबरोबरच त्यांनी वाटलेल्या प्रेमाची आनंदाची व्याप्ती वाढत आहे. अनेक साधक त्याच्यामध्ये सामावून जात आहेत. माझं खूप मोठं भाग्य आहे की या परंपरेमध्ये स्वामी कार्यामध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. स्वामीजींच्या चरणींचा रजकण होण्यामध्येच या जीवनाची धन्यता आहे आणि तसं घडो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
सद्भक्त भारतीजी ने जैसे बताया कि अनेक लोग आते गए, 94-95 का समय था. मराठी अड़चन तो कुछ महीनों में दूर हो गई और जैसे जैसे स्वामी माधवनाथ जी की बात समझ में आने लगी तो ये पता चला कि उसी जीवन में प्राप्त कर्तव्य कर्म करते हुए हम जिस परिवार में, जिस समाज में, जिस कार्यक्षेत्र में हैं, भगवद गीता ज्ञानेश्वरी कितना लॉजिकली हम अपने जीवन में उतार सकते हैं यदि हम इच्छा करें तो. बस उसके लिए एक ऐसे प्राप्त सद्गुरु संत के शरण में जाने की आवश्यकता है जो हमारी नजर जीवन के प्रति देखने का बदल देते हैं. नजरें बदली तो नजारे बदल गए, कश्ती में रुख बदला तो किनारे बदल गए. अपनी जीवन की कश्ती को संतों के जीवन से जोड़ने का, रुख बदलने का काम अनेक लोग करते गए और कारवां जैसे जैसे बढ़ता गया तो जैसे होता है ना, गुल खिलाने के लिए गुलिस्तां की आवश्यकता होती है, ऐसे ही जैसे जैसे लोग अधिक संख्या में आते गए तो मंडल का एक अलग प्रवास चला. अध्यात्म मंगलधाम माया अपार्टमेंट जैसे ध्यान मंदिर का निर्माण किया गया और वहां पर मैं 2-3 मुख्य बात बताता हूं, गौर से सुनिएगा. साधना प्रवण विविध कार्यक्रम नियमित रूप से होने लगे और वो जो सारे नियमित रूप से कार्यक्रम हो रहे थे, प्रत्येक कार्यक्रम में स्वामी जी की उपस्थिति बहुत ही रेयर बात है. ये उन्हीं श्रोताओं के समक्ष पुनः पुनः सत्य का प्रतिपादन, ऐसे अनेक अंग हैं यहां पर उस मंडल के, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडल के प्रवास का वर्णन थोड़ा विस्तार से हम सद्भक्त गिरीश फाटक जी से सुनेंगे. VJTI से उन्होंने मैकेनिकल इंजीनियरिंग किया है और काफी समय से वे सिक्स सिग्मा बेस्ड ट्रेनिंग एंड मैनेजमेंट कंसल्टेंसी करते हैं. गिरीश.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 1987 साल श्रावण महिना, मी नुकताच माया अपार्टमेंट मध्ये आलेलो होतो. सायंकाळचे 7:15 वाजलेले होते. खाली चपला नीट काढून ठेवलेल्या होत्या. वरती ध्यान मंदिरात साधक ओळीने ध्यानाला बसलेले होते. मीही डोळे मिटून बसलो. थोड्या वेळाने बटन लावल्याचा आवाज झाला. मी लगेच डोळे उघडले तर पांढरा शुभ्र झप्पा आणि धोतर नेसलेले स्वामीजी दिवे लावत होते. त्यांच्या पाठोपाठ मातोश्री सर्वताई देखील आल्या. स्वामीजी आसनस्थ झाले आणि त्यांनी ज्ञानोबा स्वरूपानंद आणि सर्व संतांना उद्बत्ती ओवाळली. प्रार्थनेने ठीक 7:30 केंद्राला सुरुवात झाली. स्वामीजी उत्स्फूर्तपणे थोडा वेळ बोलले, अभंग झाला आणि केंद्र संपलं. सर्व साधक नमस्कारासाठी रांगेमध्ये ओळीत उभे राहिले. मी देखील उभा राहिलो. त्या दिवशी प्रथमच मी स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. स्वामीजींनी अतिशय प्रेमाने मला जवळ ओढून घेतलं, डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने थोपटलं. त्यांच्या प्रेमाने मी अतिशय भारावून गेलो. आजूबाजूला पाहिलं तर माझ्यासारखे अनेक तरुण साधक मला तिथे दिसत होते. ते पाहून मी अतिशय सुखावून गेलो. समर्थ तुकोबा यांच्या तस्बिरी आदी संतांच्या तस्बिरी वातावरणामध्ये अधिकच पावित्र्य निर्माण करत होते. मंडळामधील अभिनिवेशरहित वातावरण, मंडळामधील शिस्त आणि साधकांचे परस्परांमधील मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध यामुळे मी अतिशय भारावून गेलो आणि या मंडळामधला कधी होऊन गेलो हे माझ्या मलाच कळत नाही. या मंडळाचा माया पाया कसा रचला गेला, केव्हा रचला गेला हे आपण जाणून घेऊया. रविवारचा दिवस होता. तुळशीबागेमधील दवाखान्यातील एक छोटीशी खोली मधोमध स्वच्छ संत्रांची अंतरलेली होती. स्टुलावर बाळासाहेब वाकडे म्हणजे स्वामी माधवनाथ यांचा फोटो ठेवलेला होता. उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता. दुपारचे साडेचार वाजलेले होते. चार पाच युवक तिथे एकत्र जमले होते. त्यांनी प्रार्थना म्हटली. त्यांच्यापैकी ती एकानं दालभोदातील ओवीवर निरूपण केलं, नाम घेतलं, ध्यान केलं आणि आरत्या होऊन तो कार्यक्रम संपला. कोण होते हे जमलेले युवक? मकरंद वसे म्हणजे आताचे स्वामी मकरंदनाथ, मिलिंद वाटवे, राजू भवाळकर आणि विजय कुलकर्णी. ज्या स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 40वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत त्याची त्या मंडळाची मुहूर्तमेढच या छोट्याशा युवा केंद्राने जणू रोवली होती. या युवा केंद्रापासून प्रेरणा घेऊन एका महिन्याभरातच युवा साधिकांनी भागेश्वर निवासात स्वामीजींच्या घरी एक केंद्र सुरू केलं. अशा प्रकारे स्वामीजींचं साधक विश्वाचं स्वप्न साकार करण्यास या युवांनी सुरुवात केली. या युवकांमध्ये बाळासाहेब हे केवळ प्रवचनकार नसून आपले सारे सर्वस्व आहेत, स्वामी आहेत असा भाव निर्माण झाला आणि ते त्यांना स्वामी म्हणू लागले. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. या युवा साधकांनी भागेश्वर निवासामध्ये प्रवचनाच्या वेळी चपला ओळीत लावून घेणं, प्रवचन संपल्यावर सतरंजांच्या घड्या करणं अशी उत्स्फूर्तपणे सेवा करण्यास सुरुवात केली. 1981 साल मकरंदनं अशी कल्पना मांडली की आपण युवा केंद्रातर्फे स्वामीजींचा प्रश्नोत्तरावर पारमार्थिक प्रश्नोत्तरांवर आधारित गुरुशिष्यांची गोठी असा ग्रंथ प्रकाशित करूया आणि त्यासाठी लागणारा खर्च देखील आपणच करूया. स्वामीजींनी या ग्रंथाचं प्रकाशक म्हणून नाव घालताना एक वेगळं नाव घालावं असं म्हणाले. त्यावर मकरंदने स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असं नाव सुचवलं. स्वामीजींच्या कार्याची अशी पद्धत असे एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर सर्वांची मतं जाणून घ्यायची. स्वामीजींनी सर्वांची मतं जाणून घेतली आणि मुलांनी सुचवलेलं नावच निश्चित केलं. अशा प्रकारे स्वामी कार्यासाठी तन मन धनानी झिजणाऱ्या समर्पित युवकांनी या मंडळाची स्थापना केली. पुढे स्वामी माधवनाथांचं कार्य या नावानेच ओळखलं जाऊ लागलं. 1982 साल सद्गुरु कार्याच्या सेवेसाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून स्वामीजींनी आपलं दुकान विकलं आणि दुकानात भरणारी अनौपचारिक केंद्र आता गोमास्ते, परांजपे, पंडितकर, खांडेकर यांच्या घरी भरू लागली. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा, हरिकीर्तने, वेद व्याख्यान, पुराण श्रवणे निरंतर, नाना समाधाने तृप्ती, नाना आशंके निवृत्ती, चित्ती बैसे ध्यान मूर्ती वाग्व्यासे असा आनंदाचा जल्लोष या केंद्रामध्ये सुरू झाला. सत्संगाच्या माध्यमातून स्वामीजी साधकांच्या शंका दूर करू लागले. त्यांनी त्यांना शुद्ध परमार्थाची शिकवण दिली आणि त्यांच्या अंतरंगात हळूहळू पालट घडू लागला. त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींना देखील त्यांच्यात झालेला हा चांगला बदल जाणवू लागला आणि हा कुठे जातो या कुतूहलाने ती मंडळी देखील केंद्रात यायला लागली. याच दरम्यान स्वामीजींनी असा विचार मांडला, आज जे बालक आहेत त्यांच्यावर संस्कार होण्याची गरज आहे तर उत्तम युवा तयार होतील. या विचारापासून प्रेरणा घेऊन डॉ नंदाताई सावंत यांनी मंडळातर्फे पुण्याच्या विविध भागात बाल संस्कार केंद्र सुरू केली. याला देखील आज 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या बाल केंद्रांमध्ये सुसंस्कारित होऊन आता युवा झालेले कितीतरी साधक सद्गुरु कार्याची सेवा करत आहेत आपली साधना करत आहेत. या बालकांच्या निमित्ताने त्यांचे पालक देखील केंद्रात येऊ लागले. अशा प्रकारे समाजामध्ये शुद्ध परमार्थाचं कार्य प्रसारित करण्याचं काम स्वामीजींनी मंडळातर्फे केलं. साधकांचा ओघ स्वामीजींकडे यायला लागला आणि स्वामीजींच्या कार्याला जागा अपुरी पडू लागली. त्यावेळी स्वामीजींनी माया अपार्टमेंटमधील ब्लॉक ध्यान मंदिरासाठी खरेदी करण्याचं ठरवलं आणि ती मंडळातर्फे करायची असं ठरवलं. कायदेशीर पूर्ततेसाठी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून 11 सप्टेंबर 1986 रोजी रजिस्टर करण्यात आला. स्वामीजींनी मंडळात कुठलंही पद स्वीकारलं नाही. त्यावेळचे तरुण मकरंद वझे, मिलिंद लेमये, विनायक गोळे असे विश्वस्त स्वामीजींनी नेमले. स्वामीजींचा साधन सुचितेवर अतिशय भर होता. साधकांकडून येणाऱ्या ऐच्छिक देणग्यांमधूनच या ध्यान मंदिराची उभारणी व्हावी असं मंडळासाठी त्यांनी धोरण ठेवलं. स्वामीजींचं कार्य म्हणजे आपलं घरचंच कार्य असा साधकांचा भाव होता आणि ऐच्छिक देणग्यांचा ओघ साधकांकडून मंडळाकडे आला. त्यावेळी आर्थिक पारदर्शकता आणि धनाचा अवाजवी संग्रह करायचा नाही असं मंडळाचं धोरण स्वामीजींनी ठेवलं आणि याच धोरणाने पुढे अध्यात्म मंगलधाम याची उभारणी झाली. स्वामीजींची प्रेमासहित दृष्टी, प्रेमासहित शिस्त अशी कार्यदृष्टी होती. मला सुद्धा त्याचा अनुभव आला. मी नुकताच केंद्रात यायला लागलो होतो. मी शोरूममधून नवीन स्कूटरची डिलिव्हरी घेतली, वाटेत पेढे घेतले आणि थेट माया अपार्टमेंटच्या केंद्रात आलो. खरं म्हणजे तो स्वामीजींचा विश्रांतीचा वार होता, मला त्याची कल्पना नव्हती. ध्यान मंदिराला कुलूप होतं म्हणून मी स्वामीजींच्या घरची बेल वाजवली. तर स्वामीजींनीच दरवाजा उघडला आणि अतिशय उत्साहाने त्यांनी ये म्हणून माझं स्वागत केलं. मी त्यांना नवीन स्कूटरचे पेढे दिले. त्यांनी माझी प्रेमाने खूप चौकशी केली आणि खूप कौतुक केलं आणि मला म्हणाले, काय आहे इथे ठराविक माणसं ठराविक वेळी रोज रोज भेटायला येतात, तू कसा अचानक आलास? मला खूप आनंद झाला. आणि म्हणाले, असाच केव्हाही येत जा, मात्र आधी वेळ ठरवून. त्यांच्या बोलण्यामध्ये एक जरब देखील होती आणि प्रेम देखील होतं. हात उंचावून त्यांनी मला परत एकदा आशीर्वाद दिला. 1989 साल मंडळाच्या आनंद यात्रेत मी प्रथमच सहभागी झालो होतो. स्वामीजीने आदल्या दिवशी निवेदन केलं होतं, तुम्ही ठीक सकाळी 5:45 माझ्या अपार्टमेंट पाशी या. तुम्ही 6:15 आलात तर बसेस निघून गेलेल्या असतील. त्या धसक्याने मी सकाळी 5:30 माझ्या अपार्टमेंट पाशी आलो. सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. ठीक सकाळी 6:15 बसेस बारामतीच्या दिशेने निघाल्या. सर्वांनी बसमध्ये जय जयकार केला आणि थोड्या वेळाने पाहतो तर बसमध्ये एकदम शांतता पसरली. पाहतो तर सर्वजण डोळे मिटून ध्यानाला बसले होते. मी देखील डोळे मिटले आणि ध्यानाचा प्रयत्न करू लागलो. तासाभराने सर्वांनी नामाचा गजर आणि भजनामध्ये सर्वजण रंगून गेले. सायंकाळी परत येताना 7:30 बसमध्ये सर्वांनी प्रार्थना आणि आरत्या म्हटल्या. प्रवासामध्ये देखील नित्यनेम सांभाळला गेला पाहिजे असा स्वामीजींचा भर होता. स्वामीजींची आनंद यात्रा म्हणजे एक आध्यात्मिक सहल किंवा पिकनिक नसून साधनेचा अंतरंग संवेग वाढवण्याची मोठी सुसंधी असे. स्वामीजींना प्रिय म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचण्यास सुरुवात केली. कैसे उन्मेख चांदणे तार आणि भावार्थू पडे गार, हेच श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. अशी एखादी ओवी सांगून स्वामीजी म्हणत, ही ज्ञानेश्वरी सामान्य माणसाला कशी काय कळणार? माझ्यासारख्या सामान्य साधकाला ही ज्ञानेश्वरी कळावी म्हणून स्वामीजींनी शेकडो प्रवचनं केली. या ओव्यांचा अर्थ अतिशय सुलभ पद्धतीने सोप्या शब्दात त्यांनी समजावून सांगितला. त्यांचा अर्थ हा जीवनस्पर्शी असे. ज्ञानेश्वर दर्शन, ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे अशा ग्रंथांमधून त्यांनी ज्ञानेश्वरीतील कित्येक ओव्यांचा अंतरंग अर्थ सोप्या शब्दात सांगितलेला आहे. आजही हे ग्रंथ साधकांना निस्संदेहपणे साधना करण्यासाठी
अतिशय मोलाचं मार्गदर्शन करत आहेत. 1991 साल मंडळात येणाऱ्या साधकांना स्वामीजी सांगत होते, व्यक्ती महत्वाची नाही, कार्य महत्वाचं. मी इथे केंद्रात नसलो तरी तुम्ही केंद्रात येत जा, इथे येऊन साधना करा, सद्गुरु कार्याची सेवा करा. 1992 साली त्यांनी स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ असे आपल्या संप्रदायाचे दोन उत्तराधिकारी नेमले आणि मकरंदनाथांवर संप्रदायाबरोबर मंडळाची देखील अधिक जबाबदारी दिली. 1995 साल अध्यात्म मंगलधाममधील केंद्रात मकरंदनाथांनी सोहम ध्यान साधनेवर अतिशय अंतरंग मार्गदर्शन केलं. साधकांना याचा अतिशय लाभ झाला. या कार्यक्रमाची ध्वनिफीत स्वामीजींनी ऐकली आणि ते अत्यंत प्रसन्न झाले. मकरंदनाथांनी शहराच्या विविध भागात सोहम ध्यान साधना मेळाव्याचा उपक्रम राबवण्याची कल्पना स्वामीजींनी सहर्ष स्वीकारली आणि या उपक्रमास सुरुवात झाली. उपनगरामध्ये स्थलांतरित झालेल्या साधकांना आजही या उपक्रमाचा फार मोठा लाभ होत आहे. 1996 साल गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीजींनी आपला देह सद्गुरुचरणी समर्पित केला. त्यानंतर त्यांच्या कार्याने फार मोठी भरारी घेतली. स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सद्गुरूंच्या कार्यदृष्टीचं तंतोतंत पालन केलं आणि आपल्या प्रतिभेने त्याला सजवलं. अनुषंगिक साधना, मध्यवर्ती संकल्प अशा त्यांच्या अभिनव उपक्रमांचा साधकांना अत्यंतिक लाभ होत आहे. सेविलेची सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे हे मंडळाचं एक सूत्र बनून गेलं. स्वामी मकरंदनाथांनी गीता, ज्ञानेश्वरी याच्यावरील तर्कशुद्ध आणि भावपूर्ण प्रवचन श्रोत्यांच्या अंतरंगाचा ठाव घेऊ लागली. त्यांनी नव्या जुन्या साधकांवरती अहेतुक प्रेमाचा वर्षाव सुरू केला आणि आजही ते हा प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यांनी अनेक नवीन गुणी प्रतिभावान साधकांना स्वामीजींच्या कार्यात सहभागी करून घेतलं. साधना, सेवा, प्रेमभाव या त्रिसूत्रीवर संघटनात्मक कार्याची पुनरुभारणी केली. पूर्वी केंद्रात येणारे पण आता अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या साधकांच्या सोयीसाठी त्यांनी टेलिकॉन्फरन्सद्वारे केंद्र सुरू केली. परगावच्या साधकांच्या सोयीसाठी वेबसाईटद्वारे कायम श्रवणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. धकाधकीच्या जीवनातून साधकांना काही दिवस एकांतात राहून साधना करता यावी, निर्विघ्नपणे साधना करता यावी म्हणून साधकांसाठी साधकाश्रम असावा असं स्वामी माधवनाथांचं स्वप्न होतं. आणि या साधकाश्रमाच्या उभारणीचं भुकाव येथे या साधकाश्रमाची उभारणी करायची असा संकल्प स्वामी माधवनाथांनी केला होता. तो संकल्प स्वामी मकरंदनाथांनी भुकाव येथे ध्यान मंदिर साधकाश्रम उभारून 1998 साली सिद्धीस नेला. तेव्हापासून 19 वर्ष अव्याहतपणे इथं साधना शिबिरं चालू आहेत. या साधना शिबिरांना खूप भरघोस प्रतिसाद मिळत आहे. साधना करणारे आणि निसंदिग्धपणे शुद्ध परमार्थाबद्दल बोलू शकणारे निष्ठावान गुणी अशा साधकांची फार मोठी फळी स्वामीजींनी मंडळामध्ये निर्माण केली. आज हेच साधक स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली भुगाव साधना शिबिरात मोठं योगदान देत आहेत. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. स्वामीजींच्या कार्याला भगवंताचं सद्गुरूंचं अधिष्ठान आहे. स्वामीजी म्हणत असत, साऱ्या संतांचे या कार्याला आशीर्वाद आहेत. सारे संत आपल्याकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. येण्याची जन्मे, येण्याची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पावीजे निश्चळे, स्वरूपा काळे. स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण मंडळाचा वर्धापनदिन उत्सव साजरा करत आहोत. स्वामीजींनी अशा स्वरूपाकार झालेल्या साधकांच्या आनंदवन भुवनाचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न करण्यासाठी आज आपण कटिबद्ध होऊया. सद्गुरु कृपेनं हे स्वामी कार्य असंच अव्याहत चालू राहणार आहे असा माझा ठाम विश्वास आहे. ह्या स्वामी कार्याची अखंड सेवा करण्याचं भाग्य मला आणि आपल्या सर्वांना मिळो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ.
सद्भक्त गिरीश मंडल के प्रवास के विषय में जब बता रहा था तो स्वामी जी कुछ ऐसी बातें याद हो आई कि स्वामी माधवनाथ जी ने सभी से कहा था, हमसे भी कहा था कि जीवन में कोई भी मोड़ रहे, एजुकेशन का मोड़ हो, विवाह का मोड़ हो, बच्चों का मोड़ हो, हर मोड़ पर एक बात याद रखना है कि केंद्र में नियमित आते रहे. स्वामी माधवनाथ जी के कार्य का ये चढ़ता बढ़ता हुआ जो हमने कमान देखा, हर मोड़ पर स्वामी जी को अपने सद्गुरु स्वामी स्वरूपानंद जी की याद आती थी. वे अपने सद्गुरु रूपी परमात्मा सागर से सदैव विलीन रहते थे. उनके विषय के प्रेम के विषय में हम कार्यक्रम के अगले सत्र में सुनेंगे, उससे पहले एक अभंग सुनते हैं जिसे सादर करेंगे. सद्भक्त सौ साइली पांसे शैली गिरी.
मोगरा फुलला
आज से 60 वर्ष पूर्व जो एक छोटा सा रूप लगाया था स्वामी माधवनाथ जी ने कार्य की दृष्टि से, आज वो गगन की विभिन्न ऊंचाइयों को छू रहा है। पर उसका कारण है उनका प्रेम। उनके दरबार में आने वाले हर तरह के व्यक्ति को निमंत्रण था। प्रेम न बाड़ी उपजे, प्रेम न हाट बिकाए, राजा प्रजा जई रूचे शीश दई ले जाए। शीश देने की जीवन की कला को वो सिखा रहे थे और उनकी दृष्टि से स्वामी माधवनाथ जी को प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक आने वाला साधक परमात्मा का रूप दिखाई देता था और उनके जीवन में हो रही सभी घटनाएं उन्हें परमात्मा की लीला नजर आती थी। जो भी उनसे मिलने आता उनकी नजर एक ये एहसास दिलाती थी कि स्वामी जी मैं केवल आपका हूं और केवल आप ही मेरे हैं। उनके प्रेम के इस दरबार का कार्य में इस प्रेम की जो एक सुंदर मिलाप थी उसका थोड़ा अधिक विस्तार से हम सद्भक्त सौतृप्ति पुरोहित से सुनेंगे। वो भी करीब 25-28 साल से स्वामी जी के इस दरबार में आ रही है। इंजीनियरिंग में उन्होंने डिग्री हासिल की है। तृप्ति
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजींचं काव्य ज्यांनी अक्षरशः जगून दाखवलं ते परमपूजनीय स्वामी माधवनाथ आपल्या सर्वांचं स्फूर्तीस्थान। समस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा, अनाथा साह्यते द्यावे जगाला प्रेम अर्पावे। जयाला धर्म तो प्यारा जयाला देव तो प्यारा, त्याने प्रेममय व्हावे जगाला प्रेम अर्पावे। हे स्वामींचं जीवन होतं। प्रेमावतार असे ज्यांचं सार्थ वर्णन करता येईल अशा स्वामींनी आपल्या प्रेमाने अनेकांच्या जीवनात आणि परिवारात आनंद फुलवला। एखाद्या मोठ्या वटवृक्षाच्या आधाराने असंख्य पक्षी आपली घरटी उभारतात, थकले भागलेले जीव त्याच्या छायेखाली विसावतात, ताजेतवाने होतात। तसं स्वामीजींच्या प्रेममय आधाराने अनेक जीवनवेली बहरल्या। त्यांच्या प्रेमाच्या सावलीत अनेक श्रांत जीव शांत होऊन गेले, परमार्थ मार्गावर वाटचाल करू लागले। स्वामीजींच्या प्रथम दर्शनातच अंतःकरणाला स्पर्श करून जाई ते त्यांचं प्रेम। त्यांच्या नुसत्या दर्शनानं देखील त्यांच्या ऐश्वर्य प्रेमाची प्रचिती येई। त्या प्रेमाला वयाचं, जातीचं, शिक्षणाचं कसलंही बंधन नव्हतं। त्यामुळे एखाद्या भगिनीच्या कडेवर बसलेल्या लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच त्यांचं प्रेम जाणवल्याशिवाय राहत नसे। अशिक्षित कमी शिकलेल्यांप्रमाणेच बुद्धिवादी उच्च विद्याविभूषित लोकांनाही त्यांच्या प्रेमाचं आकर्षण वाटते। एखाद्या गरीब माणसाप्रमाणेच एखादा प्रथितयश उद्योजकही त्यांच्या प्रेमाच्या राज्यात सहज सामावला जाई। त्यांच्या नुसत्या असण्यातून, पाहण्यातून, स्पर्शातून, बोलण्यातून केवळ प्रेम आणि प्रेमच व्यक्त होई। त्यांच्या या अकृत्रिम निर्व्याज प्रेमानं अनेकांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला। 1992 मध्ये कॉलेज शिक्षण चालू असताना मी स्वामीजींकडे आले। पुढा स्नेह पाझरे माझा चालती अक्षरे, कृपा आधी अवतरे शब्द पाठी, असं त्यांचं दर्शन खूपच सुखावून गेलं। मी काही स्वामीजींकडे परमार्थाच्या ओढीने आले नव्हते। आपली मैत्रीण जाते तरी कुठे या उत्सुकतेपोटी आलेली मी स्वामींच्या प्रेमाने अक्षरशः भारावून गेले। त्यांच्या मृदू मृदुतर बोलण्यानं अंतःकरणाचा ठाव घेतला। वचने बोलावी करुणेची जी का आत्यंतिक प्रेमाची, अशा त्यांच्या बोलण्यामुळे अंतरे निवती सकळांची हे सहजच त्यांच्या इथे पाहायला मिळालं आणि हे सारं पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी म्हणून मी येतच राहिले। त्यातूनच जीवनाला परमार्थाचं वळण कधी लागलं ते कळलं देखील नाही। जशी जशी मी स्वामीजींकडे जात राहिले, केंद्रात जाऊन श्रवण करायला लागले, तसं कुठलाही चमत्कार, अंगारे दुपारे, रोगमुक्तीसारखी आश्वासनं अशा अतर्क्य गोष्टींचा आधार नसतानाही अनेक बद्ध मुमुक्षू जीव, जिज्ञासू साधक, शुद्ध परमार्थाच्या मार्गावरून चाललेले, साधनेमध्ये स्थिर झालेले मी पाहिले. हळूहळू मला स्वामीजींच्या कार्याची ओळख व्हायला लागली. 1958 साली स्वांत सुखाय निरूपणाने स्वामीजींच्या माणूस घडवण्याच्या कार्याचा श्रीगणेशा झाला. या कार्यामध्ये कालानुरूप अनेक स्थित्यंतर होत गेली. मातोश्री सरलाताई या एकमेव श्रोत्यापासून सुरू झालेल्या या ज्ञानेश्वरीच्या वाघयज्ञामध्ये पुढे हजारो श्रोते सामील झाले. शास्त्रग्रंथ प्रमाण मानून सुरू असलेल्या निरूपणाला पुढे गुरुकृपेची, गुरुभक्तीची जोड मिळाली. वैयक्तिकरित्या एक हाती सुरू असलेलं हे कार्य पुढे विश्वस्त संस्थेमध्ये परिवर्तित झालं. एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू असलेलं ज्ञानेश्वरी निरूपण कालांतराने सुसज्ज अशा ध्यान मंदिरात स्थलांतरित झालं. माझ्या असं लक्षात आलं की हे सर्व बदल होत असताना एक धागा मात्र कायम राहिला, तो म्हणजे प्रेमाचा. स्वामी माधवनाथांच्या त्यांच्याकडे येणाऱ्या साधक श्रोत्यांवरील निरपेक्ष निष्काम प्रेमाचा. त्यांचं हेच प्रेम त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांमध्ये संक्रमित झालं आणि म्हणूनच स्वामींकडे येणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या साधकांमध्ये आपापसात बंधुभाव निर्माण झाला. याचा परिणाम म्हणून सारेजण एक दिलाने स्वामी कार्यात सहभागी होताना दिसतात. व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून मंडळाच्या हिताची जपणूक करतात. केंद्रातील या भक्तिमय श्रद्धायुक्त वातावरणामुळे आपण योग्य ठिकाणी आलो हा माझा भाव दिवसेंदिवस दृढ होत गेला. मनाचा हळुवारपणा, दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती हे गुण स्वामीजींपाशी उपजतच होते. स्वामीजी लहान असताना त्यांना घरी कामाला येणाऱ्या गड्याच्या खांद्यावर बसून शाळेत जावं लागे. त्याही वयात आपल्यासाठी दुसऱ्याला असा त्रास व्हावा हे त्यांच्या कोमल अंतःकरणाला पटत नसे. मग ते घरापासून काही अंतर गड्याच्या खांद्यावर बसून जात आणि घरापासून थोडं दूर गेल्यावर उतरून पुढे पायी चालत. स्वामींपाशी अशी संवेदनशीलता असल्यामुळेच व्यावहारिक जगात होरपळलेल्या, दुःखी कष्टी झालेल्या अनेक व्यक्ती स्वामीजींपाशी आपलं दुःख मोकळं करीत. पई पायी काटा नेहटे, तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढील आंचेनी, अशी तरलता असलेले स्वामीजी मग या लोकांचं दुःख कसं कमी होईल, त्यासाठी मी काय करू शकेन याचा विचार करत अशा अनेक व्यक्तींवर करुणाघन स्वामीजींनी प्रेमाची पाखर घातली. परमार्थाचं बीज त्यांच्यामध्ये रुजवलं. शाश्वत सुखाचा मार्ग त्यांना दाखवला. त्यामुळे कितीतरी जण निराशा झटकून नवीन उमेदीनं जीवन जगू लागले. स्वामीजींना भगिनी वर्गाविषयी खूप सहानुभूती वाटे. स्वामीजींचा कळवळा आणि मातोश्री सरलाताईंच्या मनाचा मोठेपणा, हृदयाची विशालता यांचा ऐक्य झाल्यामुळे भगिनींना भक्कम आधार मिळाला. या उभयतांनी त्यांची समस्या दुःख जाणून घेतली. त्यांना देखील परमार्थ करता यावा यासाठी परिश्रम घेतले. प्रपंचातली सारी कर्तव्य कर्म सांभाळून परमार्थ करण्यासाठी भगिनींना प्रेरित केलं. स्वामीजींनी साऱ्यांचा पत्करच घेतला होता. म्हणूनच साधकांच्या परमार्थिक अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असलेले स्वामीजी साधकांच्या व्यावहारिक जीवनात देखील त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत, आर्थिक मदत देऊ करत, कुणाला घर घ्यायला तर कुणाला नवीन संसार सुरू करण्यासाठी भांडी कुंडी घ्यायला त्यांनी स्वतःजवळचं धन उपलब्ध करून दिलं. एवढंच नाही तर एखाद्याचं लग्न देण्याघेण्यावरून मोडतंय असं वाटलं तेव्हा स्वामीजींनी स्वतःजवळचं सोनंही देऊ केलं. परमार्थ करत असताना आयुष्यात घडणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड देणं एखाद्या व्यक्तीला अवघड जाईल, पण स्वामीजींच्या बोलण्याने, दर्शनाने तिला उभारी मिळेल. आपल्या सुखदुःखात स्वामी सदैव आपल्या बरोबर आहेत असा दिलासा मिळेल. मग तो साधक शांतपणे सकारात्मक राहून परिस्थितीला सामोरं जायला सज्ज होईल. या संदर्भातली माझी एक आठवण मला सांगावीशी वाटते. माझं केंद्रात येणं घरच्यांना तितकंसं पसंत नव्हतं. त्या संदर्भात माझ्या वडिलांचं गावाहून मला एक लांबलचक विस्तृत असं पत्र आलं. या वयात परमार्थाचे वेळ लावून घेणं तितकंसं बरोबर नाही. त्यामुळे भविष्यात काही अडचणी येऊ शकतात असा त्या पत्राचा आशय होता. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पत्राची एक प्रत त्यांनी स्वामीजींना पाठवली होती, त्यामुळे मी काहीशी गोंधळून गेले. आता काय करावं काही कळेना. तेवढ्यात मला कळलं की स्वामीजींनी माझ्या वडिलांच्या पत्राला उत्तर पाठवलं आहे. खरं तर तेव्हा स्वामीजींची आणि माझी फारशी ओळख देखील नव्हती, तरी देखील माझ्यासारख्या सामान्य मुलीच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले. त्यावेळेस स्वामीजींचा केवढा मोठा आधार वाटला होता. पुढे देखील प्रसंगाप्रसंग नाही असं जाणवलं की आपला हात स्वामीजींनी घट्ट धरून ठेवला आहे तो कधीही न सोडण्यासाठी. स्वामीजींनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला घडवण्यासाठी जिथं आहे तिथून तिचं जीवन उन्नत करण्यासाठी जे अतीव शारीरिक मानसिक कष्ट घेतले त्याची मोजदाद करणं केवळ अशक्य. स्वामीजी त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीमधील गुणांना प्रोत्साहन देत परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम याप्रमाणे साधकाच्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करून त्याचा आत्मविश्वास जागवला. आपण करत असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून स्वामींकडून मिळणारी कौतुकाची थाप साधकाचा साधनेचा परमार्थाचा उत्साह वाढवी. तो अधिक जोमाने साधनेला लागे त्याचा परमार्थाचा निश्चय अधिक बळकट होईल. साधकाच्या आचार विचारामध्ये हळूहळू त्याच्याही नकळत पण निश्चित बदल व्हायला सुरुवात होईल. एकदा एक व्यसनासक्त भोगासक्त युवक पश्चात्तापदग्ध होऊन स्वामीजींकडे आला. आपल्या चुकांची कबुली त्यानं स्वामीजींजवळ दिली आणि सन्मार्ग दाखवा अशी याचना केली. स्वामींनी त्याला जवळ बसवून घेतलं, त्याची प्रेमानं विचारपूस केली, सुधारण्याची संधी दिली. मुख्य म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आत्मविश्वास दिला. त्या साधकाचा जणू नवा जन्मच झाला, त्याचं जीवनच पालटून गेलं. अशी अनेक वाट चुकलेली दिशाहीन झालेली जीवन स्वामीजींच्या प्रेमामुळे त्यांनी टाकलेल्या विश्वासामुळे अमूलाग्र बदलून गेली आणि स्वामीजींच्या कार्याचा अविभाज्य भाग बनली. स्वामीजींच्या प्रेमामुळे एक मोठं कार्य उभं राहिलं, पण कार्याचा हेतू समोर ठेवून त्यांनी कुणावर कधीही प्रेम केलं नाही. प्रेम हा त्यांचा सहज स्वभाव होता. एकदा त्यांना कुणीतरी विचारलं देखील होतं, एखादी व्यक्ती कार्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल म्हणून तुम्ही प्रेम करता का? यावर ते तात्काळ म्हणाले, छे छे, असा कुठलाच विचार नसतो. व्यक्ती समोर आली की सहजच प्रेम वाटतं. प्रेम हा आमचा स्थायी भाव आहे. पूजनीय गोंदवलेकर महाराज म्हणायचे त्याप्रमाणे, माझ्यातून प्रेम काढून टाकलं तर मी उरणारच नाही. खरोखरच स्वामीजींनी त्यांच्याकडे जो कोणी आला त्याला कधीही अंतर दिलं नाही. व्यक्तीची प्रकृती कशीही असली तरी स्वामीजींच्या व्यापक प्रेमामध्ये ती सहज सामावली जाई, तिच्यावर अहेतुक प्रेमाचा वर्षाव होई. अशा भोवती जमलेल्या लोकांसाठी स्वामीजींनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला देह जिजवला. 1991 साली स्वामीजींना पॅरालिसिस झाला, उजवी बाजू अधू झाली, वाचेवर थोडा परिणाम झाला, पण तरीही फिजिओथेरपीच्या मदतीनं आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वामींनी यावर मात केली. ते पुन्हा काठीच्या आधारानं चालत ध्यानमंदिरात येऊन पूर्वीप्रमाणेच प्रवचनं करू लागले. परमार्थाच्या इतिहासात हे असं एकमेव उदाहरण असेल. पॅरालिसिस झाल्यानंतरही स्वामीजींनी त्यांचा दिनक्रम आखीव रेखीव असाच ठेवला होता. प्रवचनं, सत्संग, साधकांच्या भेटीगाठी हे पूर्वीच्याच उत्साहात चालू ठेवलं. त्यामुळेच त्यांच्या अखेरच्या काळात आलेल्या माझ्यासारख्या कितीतरी जणांना स्वामीजींच्या सहवासाचं भाग्य लाभलं. त्यावेळी स्वामीजींजवळ जी प्रसन्नता, शांती यांचा अनुभव येईल त्यामुळे त्यांच्या आजारपणाचं गांभीर्य कधी लक्षातच आलं नाही. आज जेव्हा जेव्हा हे आठवतं तेव्हा तेव्हा अंतःकरण त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेनं भरून जातं. 1973 साली मंडळाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्तानं पाठवलेल्या आशीर्वादपर पत्रात स्वामी स्वरूपानंदांनी ओवी लिहिली होती, एकही कहे किती सांगू तुझ लागी बाणवोनी अंगी सेवकत्व विश्व हे मद्रूप मानोनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे ही गुरु आज्ञा समजून स्वामीजींनी आपलं सर्व जीवन व्यतीत केलं. लोकाभिमुख राहून मोठा साधक परिवार उभं करण्याचं सांभाळण्याचं काम स्वामीजींनी केलं. त्यासाठी आनंदाने सगळे कष्ट उपसले. कितीही त्रास पडला ताण पडला तरी त्याची पर्वा केली नाही. स्वामीजी एकांत प्रिय होते पण लोकप्रबोधनासाठी त्यांनी लोकांत पत्करला. आपल्या वैयक्तिक आयुष्याला तिलांजली दिली. स्वामीजी ज्या तऱ्हेने लोकांमध्ये मिसळले लोकांसाठी वेळ दिला तेवढा आतापर्यंत क्वचितच काही थोड्या संतांनी दिलेला दिसतो. स्वामीजी चंदनासारखं स्वतः झिजून सर्वांना आनंद समाधान देत राहिले. त्यांच्या याच प्रेमाचा वसा पुढे चालवत स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली हे कार्य वर्धिष्णू होत आहे. त्यात दिवसेंदिवस गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ होताना आपण पाहत आहोत. स्वामीजींच्या व्यापक प्रेमाची उंची गाठता जाऊ द्या पण ती समजणं देखील अवघड. पण महत भाग्यानं स्वामीजींच्या दैवी प्रेमाचा अनुभव मला घेता आला. त्यांचं बोट धरून परमार्थ मार्गावर पहिलं पाऊल टाकता आलं. त्यांच्या प्रेमाची शिदोरी सोबत असल्यामुळेच सुदूर अशा आत्मदर्शनाच्या ध्येयाच्या दिशेनं पावलं टाकण्याचं मनोबल टिकून राहिलं. स्वामीजी पल्ला लांबचा आहे याची जाणीव आहे तरीही आपल्या कृपेनं काही पावलं चालल्याचं समाधान निश्चित वाटतं. आपल्या कृपेनं या कार्यात जी काही सेवा करायला मिळते आहे त्यात अधिकाधिक प्रेम येऊ दे. आपण आम्हा सर्वांवर जे भरभरून उदंड प्रेम केलं त्या दैवी प्रेमाचा लेश मात्र तरी आमच्या हृदयात उदयाला येवो ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करून शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं. तुझी हा प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी ये पायी म्हणून शरण तुझी ये पायी. हरिओम.
ऐसा लगता तो है कि सफर लंबा है परंतु मंजिल क्षितिज पर दिखाई देती है. इसका कारण है कि स्वामी माधवनाथ जी का सभी को सत्य की ओर ले जाने का जो आश्चर्यवत जोश था पैरालिसिस से पहले आप में से जिन्होंने पहले उन्हें देखा है दाया हाथ आगे करके उनके निरूपण का जोश दिखाई देता था और पैरालिसिस के बाद बायां हाथ उसी जोश से अपने तृप्ति ने कहा आपल्या वैयक्तिक आयुष्याला तिलांजलि दिली. ये सब करने में अभी जो हमने परिसंवाद सुना तृप्ति के गिरीश के और भारती के जो विचार सुने उससे उनकी जो कार्य दृष्टि थी उसकी थोड़ी सी झलक थोड़ा सा सार जो समझने की कोशिश की शायद उनका एक ऐसा स्वप्न था कि यहां पर आने वाले व्यक्ति कार्य के जिस किसी क्षेत्र में है परिस्थिति के जिस किसी नजारे में है उम्र के जिस किसी मोड़ पे है वो उनके मार्गदर्शन में अपने जीवन में जैसे जैसे शांति आनंद का प्रमाण बढ़ाते जाएंगे वे जिस परिवार में होंगे गौर से सुनिए वो अपने आप में हर व्यक्ति हर साधक एक शांति का छोटा सा द्वीप बनेगा और वो जिस परिवार में होगा जिस समाज में होगा अपने जिस कार्यक्षेत्र में होगा जिस राष्ट्र में होगा ऐसा व्यक्ति सारे विश्व के लिए लाभदायक होगा. उन्हीं का यह स्वप्न स्वामी मकरनाथ जी आगे बढ़ाते चले हैं. परिसंवाद के इस सत्र के बाद हम अगले सत्र में प्रवेश करते हैं. स्वामी जी के इस कार्य के प्रति अनेक प्रतिष्ठित व्यक्तियों की सद्भावना रही है. स्वामी प्रज्ञानंद जी स्वामी स्वरूपानंद जी के एक उत्तराधिकारी स्वामी अमलानंद जी के कार्य को जिन्होंने आगे जारी रखा, ये स्वामी प्रज्ञानंद जी ने एक आशीर्वाद प्रद संदेश पत्र भेजा है आज के इस कार्यक्रम के उपलक्ष्य में। उस पत्र का छोटा सा पत्र है, उसका वाचन सद्भक्त योगिता योग ओक करेंगे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री स्वामी समर्थ, आदरणीय श्री स्वामी मकरंदनाथ, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, स्वामी कृपेने सर्व क्षेम। आपण अगत्यपूर्वक पाठविलेले 5 फेब्रुवारी 2017 कार्यक्रमाचे निमंत्रण पोहोचले, आनंद झाला। श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 60वा वर्धापन दिन, श्री माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 40वा वर्धापन दिन आणि यंदाचे समग्र वर्ष स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दीचे वर्ष हा त्रिवेणी संगम या कार्यक्रमाने साधलेला आहे। हा एका आगळ्या सद्धर्म गंगेचा पवित्र संगम झालेला आहे। या प्रयाग तीर्थात कर्म, भक्ती, ज्ञान, योग साधून अवघे सुस्नात होत व पूजनीय माधवनाथांना अपेक्षित कार्याची पूर्तता करून कृतार्थ होवोत ही प्रार्थना। गुरुकृपा प्रसादाने अवघ्यांचे जीवन उजळून जावो ही अपेक्षा कळावी, लोभ वृद्धिंगत व्हावा ही विनंती। आपला स्वामी प्रज्ञानंद।
कार्यक्रम के अगले चरण में हम एक छोटा सा सत्कार करेंगे श्री भारत कुमावत जी का। स्वामी माधवानंद जी के वे अनुग्रहित हैं और उनका व्यावहारिक परिचय ऐसा है कि करीब 40 वर्षों से पुणे म्युनिसिपल कॉरपोरेशन की ये जो अनेक सभा गृह हैं उनके कार्यक्षेत्र में आता है और उनका स्वामी मकरनाथ जी से बड़ा ही प्रेम का संबंध है। स्वामी मकरनाथ जी उनका सत्कार करेंगे। अब एक और छोटा सा सुंदर कार्यक्रम है। श्री नितेश खोत जो मंडल के कार्यक्रम में, मंडल के कार्य में काफी समय से सहयोग दे रहे हैं, श्री नितेश खोत स्वामी मकरनाथ जी को हार अर्पण करेंगे। और सौ नितेश खोत सौ मधुराताई को हार अर्पण करेंगे। तो योगिता खोत। योगिता खोत समुद्रता को हार अर्पण कर रहे हैं। अब कार्यक्रम के अंतिम सत्र में हम प्रवेश करते हैं। जैसा कि स्वामी माधवनाथ जी का भाव था कि मंडल का जो भी कार्य, जो भी भव्यता दिव्यता दिखाई दे रही है वो मेरे प्रिय सद्गुरु स्वामी स्वरूपानंद जी के कारण है, उनकी कृपा है, ऐसा ही भाव स्वामी मकरनाथ जी का रहा है। सारा वैभव मेरे सद्गुरु स्वामी माधवनाथ जी का है। स्वामी जी के प्रति उनका निस्सीम प्रेम उनके द्वारा रचित काव्यों में भी दर्शित होता है। उन्हीं के द्वारा रचित एक काव्य हम सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी से सुनेंगे।
प्रार्थोनी
अपने सद्गुरु के चरणों को हृदय में सदैव स्थान दिए रहना, स्वामी जी ये हम आपसे सीखने की कोशिश कर रहे हैं। और वो जो सनातन सत्य है कि साधक साधना से सिद्धता की ओर तभी बढ़ सकता है जब वह अपने सद्गुरु की प्रत्यक्ष अनुपस्थिति में भी उनकी उपस्थिति का अनुभव करता है। स्वामी माधवनाथ जी के स्वप्न की नींव पर केंद्र के कार्य की इमारत को आपने अपनी प्रतिभा से अनेक ऊंचाइयों तक पहुंचाया है। एक इच्छा है हम सभी की कि हे गुरु, तेरी याद सदा मुझे याद रहे, कुछ और न दिल में याद रहे। आपसे निवेदन है कि आप आशीर्वाद प्रद मार्गदर्शन करें। उससे पूर्व एक छोटी सी प्रार्थना भी है। हे गुरु भव सिंधु तारक, पूर्ण करी मम कामना। तू सदा हृदयातरा हो, ही माझी प्रार्थना।
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। संतजनी तुम्ही केला अंगीकार, म्हणोनी साचार वाचा बोले। ज्ञानदेवी ऐसा ग्रंथ सोपा केला, वर्षाव तो झाला अमृताचा। अज्ञानाचा सारा गेला अंधकार, फिटला जोजार संसाराचा। माधव म्हणे तुम्ही संत ब्रह्ममूर्ती, प्रकट ही कीर्ती विश्वामाजी। आज स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या 60व्या वर्धापन दिन उत्सवाच्या आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या 40व्या वर्धापन दिन उत्सवाच्या प्रसंगी स्वामीजींनी संतांबद्दल केलेली जी संतांविषयी कृतज्ञतेची जी भावना व्यक्त केली त्यांचा साधक संजीवनी हा अभंगांचा ग्रंथ आहे. त्याच्यातला 114 क्रमांकाचा अभंग आहे. तो स्वामीजींच्या स्मृतीसाठी आणि सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे. स्वामीजींची प्रवृत्ती उत्सव करण्याची नव्हती. एक अंतरंग प्रसिद्धी परांगमुख पण व्यक्तीला थेट उपयोगी पडणारं असं काम उभं करण्यात त्यांना रस होता. स्वतःची प्रसिद्धी ही तर गोष्ट त्यांच्यापाशी नव्हतीच. कार्याची प्रसिद्धी म्हणून कधी कधी एखादी गोष्ट केली जाते, स्वतःची नव्हे पण कार्याची प्रसिद्धी, तीही गोष्ट त्यांच्यापाशी विशेष करून नव्हती. असं असल्यामुळं हा जो उत्सव आहे वार्षिक उत्सव, एवढा एकच उत्सव मी जेव्हा जायला लागलो तेव्हापासून साजरा होतो आहे. दुसरा म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव. आपल्या ठिकाणी राहून आणि येणाऱ्या त्याच त्याच श्रोत्यांना प्रबोधन करत असताना समाजापुढे वर्षातून एकदाच आपलं काम यावं अशी त्यांची भूमिका होती. आणि या अंतरंग अंतर्मुख कार्याकडे जे वळू इच्छितात अशा समाजातील सज्जनांपर्यंत त्या तऱ्हेने एकदा मंडळांनी पोचावं असं त्यांना वाटत असे. त्यांचं जे जीवन होतं त्या जीवनाबद्दल ते वारंवार कृतार्थता या कार्यक्रमामध्ये व्यक्त करत असत. विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांबद्दल असणारं प्रेम, ज्ञानेश्वरी वर असणारं प्रेम ज्ञानेश्वरींनी त्यांच्या जीवनामध्ये बदललेला केलेला बदल यासंबंधी ते या कार्यक्रमामध्ये बोलत असत. बऱ्याचदा ते या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरी निरूपणच करत असत. मी आज त्यांनी संतांनी अंगीकार केला आणि ज्ञानदेवी सारखा ग्रंथ संतांमुळे सोपा झाला अशी जी ते भावना व्यक्त करतात तो त्यांचाच अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. काळाची गणना करायची झाली तर खरंच 1958 साली सुरू झालेलं हे काम आज 60वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याच्यात 96 साली त्यांनी देह ठेवला. त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्याच्या पुढे 21 वर्ष झाली, 20 वर्ष पूर्ण झाली. माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासूनचा इतिहास गिरीशने सांगितला, त्या माधवनाथ बोध प्रसारक मंडळाला देखील 40 वर्ष झाली. स्वामीजी असं सांगत असत की माझ्यानंतर ही तरुण मुलं पुढे 30-40 वर्ष सहज काम करतील आणि मग नंतर त्यांनी घडवलेली पिढी जी आहे ती हे काम करेल, हे काम 100 वर्षाच्या पुढे चालत राहील, मग भगवत इच्छा असं म्हणत असत. खरंच स्वामीजींनी सुरू केलेलं काम 40 वर्ष ज्ञानेश्वरावर निरूपण करून त्याच्या पुढेही अजून 20 वर्ष हे तसंच चालू आहे. त्यांचं काम त्यांनी माझ्याकडे सोपवल्यामुळे मलाही माझ्या जीवनाकडे आत वळून पाहताना असं लक्षात येतं की माझ्या घरी 84 सालापासून मी एक केंद्र घ्यायला सुरुवात केली आणि साधारण 85 किंवा 86 सालापासून मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला लागलो घरी, ज्ञानेश्वरी उपासना केंद्र म्हणून. नंतर स्वामीजी म्हणाले की हे जे मकरंदचं केंद्र आहे ते मूळ केंद्रच आहे, पण त्याही गोष्टीला माझ्या कल्पनेप्रमाणे आता 30-31-32 वर्ष झाली, 33 वर्ष झाली. असा काळाच्या गणनेमध्ये एक खरंच, आणि एवढ्या काळाच्या गणनेमध्ये शेकडो साधकांची जीवन घडली हे निश्चित आहे. स्वामीजी 1968 साली स्वामी स्वरूपानंदांकडे पावसला गेले, संत भेटी करता म्हणून गेले आणि स्वरूपानंदांचा अनुग्रह होऊन परत आले. स्वरूपानंदांनी स्वामीजींचा अंगीकार केला. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि प्रवचनकार बाळासाहेब वाकडे हे स्वामी स्वरूपानंदांचे निस्सीम भक्त बनले. बाळासाहेब वाकडे स्वामीजींकडे गेले आणि तिथल्या प्रथेप्रमाणे ते एखादं पुस्तक देत असत आणि एकदम उघडा म्हणत असत आणि जे समोर येईल ते वाचा. स्वामीजींच्या हातात त्यांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला आणि म्हणाले की एकदम उघडा. स्वामीजींनी तसा उघडला आणि ज्या ओव्या आहेत त्या वाचा, तिथून वाचा म्हणाले. ते दूर बसलेले होते. त्या ज्या ओव्या आल्या त्याच्यामध्ये स्वामी माधवनाथांचं म्हणजे तेव्हाच्या बाळासाहेब वाकड्यांचं जीवनचरित्रच होतं. म्हणून सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती पैगा गौप्यही परी तयाप्रती चावळीजे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचवनी आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. आणि मग स्वामी स्वरूपानंद म्हणाले की पुरे आता थांबा, तुम्ही सुमनु शुद्धमती अनिंदक आणि अनन्य गतिक परमार्थी आहात, म्हणून जरी परमार्थ ज्ञान गुप्त गुज असलं तरी तुझ्या ठिकाणी ते लपवण्याचं कारण नाही, तुला हे प्रगट करायला पाहिजे. असं स्वरूपानंदांनी थोडक्यात सांगितलं आणि मंत्र रहस्य असणारी गीता मेळवी जो माझी या भक्ता, माझे जे भक्त आहेत त्यांना एकत्र करून अनन्य जीवना माता बाळका जैसी, लहान बाळकाला बालकाला अर्भकाला माता ही अनन्य जीवना असते, तिच्यावरच तिच्या प्रेमावर तो केवळ जगत असतो. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तशी भक्ताची आणि गीतेची जो आदरपूर्वक भेट घालून देतो तो देहापाठी मजसी एकची होय, तो मालाच येऊन मिळतो. असं स्वरूपानंद म्हणाले. अनुग्रहाच्या वेळेला ते म्हणाले की हे सोहम तुम्हाला माहीत आहेच. त्यांनी त्यांना प्रक्रिया समजावून सांगितली, मंत्र दिला, सोहम करून दाखवलं, त्यांच्याकडून करून घेतलं, ध्यानाला कसं बसायचं ते सांगितलं आणि म्हणाले की तुम्हाला हे खरं म्हणजे माहीत आहेच, पण गुरुमुखातून आल्यानंतर ते ठसतं म्हणून हे गुरुमुखातून ऐकायचं असतं. अशा रीतीने त्यांनी स्वामी माधवनाथांना अनुग्रह दिला. कालांतराने 1-2 वर्षातच त्यांना अनुग्रहाचे अधिकार दिले आणि पाठोपाठ अजून 1-2 वर्ष गेल्यानंतर त्यांना संप्रदायाचे उत्तराधिकार सुपूर्त केले. स्वामीजी जे म्हणतात की संतजनी तुम्ही केला अंगीकार, तुम्ही संतांनी माझा जो अंगीकार केला म्हणोनी साचार वाचा बोले, म्हणून माझी वाचा ही स आचार, म्हणजे माझं बोलणं जसं आहे तसाच माझा आचार आहे, हे तुम्ही संतांनी अंगीकार केला म्हणून हे घडतं असं स्वामीजी या अभंगामध्ये म्हणतात. साचार वाचा बोलणं हे फार कठीण, प्रवचनकार काही कमी नाहीयेत, पण जे बोलतो त्याचा अनुभव असणारे असे प्रवचनकार फार कमी आहेत. समर्थ असं म्हणतात की समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. आणि हे समजण्यासाठी जे आपण बोलतो आहोत ते समजण्यासाठी साधना लागते. आपण जे बोलतो आहोत ते समजण्यासाठी पारमार्थिक गुणांचा आपल्या ठिकाणी परिपोष करायला लागतो. ही केवळ बोलण्याची गोष्ट नाहीये, हे बोलण्यासाठी श्रद्धा हवी, तसं जीवन हवं. एवढं जर सगळं असेल तर मग त्या बोलण्याचा प्रभाव पडत असतो. स्वामीजी असं खात्रीने सांगतात की माझी वाचा ही साचार आहे. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, असं स्वामीजींचं सगळं जीवन दिसतं. आणि जीवन दिसतं म्हणजे त्यांच्या जीवनात प्रेम, नम्रता. स्वामीजींनी एकदा त्यांच्या घरी नित्य निरूपणाला, श्रवणाला येणारे जे श्रोते होते त्यांना भोजनाला बोलवलेलं होतं. आणि अचानक त्या श्रोत्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी आणि सरलाताई, सरलाताईंचा उल्लेख हा किती अपरिहार्य आहे, त्यांचीही जन्मशताब्दी चालू आहे. स्वामीजींच्या जन्मशताब्दीमध्ये त्यांची जन्मशताब्दी ही अंतर्भूतच आहे. दोघांची वयही सारखी होती त्यामुळेही त्यांच्या असं लक्षात आलं श्रोत्यांच्या की एक परात घेऊन त्यांना खुर्चीवर बसून या दोघांनी श्रोत्यांचे पाय धुतले भोजनाच्या आधी. साचार वाचा बोलणं म्हणजे काय ते मी सांगतोय. श्रोते हे जगदीश मूर्ती असं वाचा बोलू शकते, पण श्रोते हे तसे जगदीश मूर्ती आहेत असं वर्तन घडणं हे फार कठीण असतं. एकदा एका भगिनींच्या चपला स्वामीजींच्या घरी प्रवचन चालत असत तर त्यांना मिळाल्या नाहीत तिथं. तर त्या सांगून गेल्या की बाळासाहेब माझे चपला मिळत नाहीयेत. जर दुसऱ्या दिवशी वगैरे अशा इथं ठेवलेल्या आढळल्या तर मला सांगा. त्या भगिनी गेल्यानंतर आवराआवर करताना अंधारात त्यांच्या चपला गॅलरीत तशाच स्वामीजींना दिसल्या. दुसऱ्या दिवशी दुकानात जाताना आधी त्या भगिनींच्या घरी गेले. तुम्हाला कामाला जायचं असतं आणि दुसरा चपलेचा जोड, तेव्हाचा काळ आहे हा, आता चपलेचे दोन दोन, तीन तीन, चार चार जोड असतात. पण आधी तुम्हाला दुकानात नको जायला लागायला, म्हणून मला या मिळाल्या तर तुम्हाला द्यायला आलोय असं स्वामीजी म्हणाले. इथं या आचारामध्ये परमार्थ आहे. साचार वाचा बोलते याचा अर्थ असा आहे. एकदा त्यांच्या दुकानात एक मनुष्य आला आणि तो त्याला जवळपास 3 आठवडे झोप न लागल्यामुळं सैरभैर झालेला ते त्याला थोडा बहुत ओळखत होते. स्वामीजींनी त्यांना रात्री आपल्या घरी झोपायला बोलवलं आणि त्या मनस्थिती भरकटलेल्या आणि झोप न लागलेल्या व्यक्तीला पलंगावर आपल्या शेजारी घेऊन स्वामीजी झोपले आणि थोड्या वेळाने तो ढाराढूर झोपला. एका गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळेला स्वामीजींच्या बाजूला सेवेकरता मी बसलेला असताना तो पूजनासाठी आला. त्याचे हात पकडून स्वामीजी म्हणाले, काय रे आता झोप लागते ना. आणि मला स्वामीजींनी असं सांगितलं की हा तो माणूस मी जे सांगतो ना की ज्याला मी जवळ घेऊन झोपलो हा कसा आहेस रे आता, साधी व्यक्ती होती, खेडेगावातली अशी वाटावी अशी व्यक्ती होती, याला साचार वाचा बोलणं असं म्हणतात. प्रपंच आणि परमार्थ एकरूप ज्यांनी केलेलं आहे, तसंच ज्यांच्या जीवनामध्ये विवेक आणि वैराग्य अवतरलेलं आहे, त्यांची वाचा साचार बोलते. ज्ञानदेवी ऐसा ग्रंथ सोपा केला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, पण मला मात्र तो सोपा केला. स्वरूपानंद एका ठिकाणी असं म्हणतात की ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन, हा खरा अवघड ग्रंथ आहे, परी गुरुपुत्रासी सुगम सोपान. पण जो गुरुपुत्र आहे त्याला जशा सोप्या पायऱ्या कराव्यात आणि चढून जाता यावं तसा आहे. भावे घडता श्रवण मनन लाभे समाधान अखंडित, हा गहन ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ऐसा, ज्ञानदेवी ऐसा, जो ग्रंथ अवघड आहे असं सगळं म्हणतात, तो ग्रंथ माझ्यासाठी मात्र या संतांनी सोपा केला. करुणेचा सागर, कृपेची पाखर, साधका आधार ज्ञानदेव, या ज्ञानेश्वरी केंद्राच्या स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या वर्धापन दिन उत्सवाच्या दिवशी ज्ञानेश्वरींनी स्वामीजींच्या जीवनामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वामीजींच्या जीवनामध्ये जी क्रांती घडून आणली, जो बदल केला, स्वामीजी जे त्याबद्दल अतिशय कृतज्ञतेने उद्गार काढत असत, त्याचं स्मरण झाल्याखेरीज राहत नाही. मांगल्याची मूर्ती, कवित्वाची स्फूर्ती, सोज्वळतेची कीर्ती ज्ञानदेव, त्रिविध तापांचे निरसन, साऱ्या दुःखाचे खंडन, अज्ञानाची बोळवण ज्ञानदेव. ज्ञानदेव असं म्हटलं की अज्ञान पळालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव असं म्हटल्यानंतर देव त्या व्यक्तीला ज्ञान देतो असं तुकाराम महाराज म्हणतात. मला असं वाटतं की स्वामीजींच्या नंतर, त्यांनी देह ठेवल्यानंतर, स्वामीजी आहेत अशाच भावानी, पण स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर हे जे काम पुढे चालू राहिलं ते केवळ ज्ञानोबादी संतांच्या कृपेमुळे चालू राहिलं. हे काम, या कामावर अडचणी उदंड आल्या, पण संत ज्याचा पाठीराखा असतात अशा या कामाला त्यामुळे ऊर्जितावस्था ऊर्जित गती प्राप्त झाली. ज्ञानदेवी ऐसा ग्रंथ सोपा केला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सोपा केला, तो तसा सोपा ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निगीजे पूर्वील या मोहरा, बघा काही समजते का येईजे पश्चिमेची या घरा, निश्चयपणे धनुर्धरा चालणे येथींचे. अवघड आहे, आपण जे नेहमीचं श्वसन करतो ते आणि मध्यमेतून घेतला जाणारा श्वास याच्यामध्ये फरक आहे. ध्यानकाली जो मध्यमेतून किंवा सुषुम्नेतून श्वास घेतला जातो, प्राणायाम करणं साधा म्हणजे पूर्वी या मोहरा, पण या साध्या प्राणायामाने जेव्हा कुंडलिनी जागृत होते हठयोगाची, आणि कुंडलिनी शक्ती सुषुम्नेतून ऊर्ध्वगामी होते, तेव्हा पश्चिम मार्ग तयार होतो. आपल्या संप्रदायामध्ये राजयोगामध्ये कुंडलिनी योग नाहीये. नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात हा पश्चिम मार्ग आहे, आणि नाकानी हवा घेतो ती फुफ्फुसात जाते, शरीराची शुद्धी होते, आवश्यक ऑक्सिजन मिळतो. हे जे श्वसन आहे हे पूर्व श्वसन आहे, हे समजणार कसं? पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. एका पिंडाने दुसऱ्या पिंडाचा ग्रास करणं ही नाथ संप्रदायाच्या साधनेची खासियत आहे, हे विशेष आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्यातल्या जड पृथ्वी तत्वाचा जलतत्वामध्ये, जलतत्वाचा वायूमध्ये, तेजामध्ये, तेजाचा वायूमध्ये, वायूचा आकाशामध्ये लोप होणं म्हणजे पिंडे पिंडाचा ग्रासू. आणि शेवटी आत्मपिंडानी गगनाचा देखील ग्रास होणं, तो हा नाथ संकेतीचा दंशू. जो ध्यानाला बसतो त्याला कळतं, एरवी कसं कळणार? स्वामीजी असं म्हणतात की संतजनांमुळे हे कळलं, तुम्ही मला अनुग्रह दिला म्हणून मला हे कळलं. परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. खरं म्हणजे आदिनाथांची विद्या, आदिनाथांनी सांगितलेलं, शंकरांनी सांगितलेलं ज्ञान, शैव परंपरेत सांगितलं जाणारं ज्ञान, पण हे ज्ञान श्री महाविष्णूंनी, श्रीकृष्णांनी सांगितलं. शैव आणि वैष्णव यांचा मिलाफ या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केला, हे कसं कळणार? ज्ञानदेवी ऐसा ही ज्ञानेश्वरी साधी नाही, तरी मना यया बाहेरिलीकडे, ऐका, यावयाची साविया सवे मोडे, ते हृदयाची या डोही बुडे, तैसे की जे. ध्यानाचं वर्णन करत असताना मनाला सहज बाहेर पडायची सवय लागलेली असते. तरी मना यया बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे, सहज जी सवय आहे ती मोडते बहिर्गमन करण्याची. आणि हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे, बस एवढं कर म्हणजे ध्यान सोपं आहे. आहे सोपं ध्यान? कसं हृदयाच्या डोहामध्ये ते बुडेल असं करायचं? तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे, शरीरी एकंदरे केले मन. वैराग्याच्या आधाराने सगळे बाहेरचे विषय बाहेरच थांबून त्यांना आत येऊ न देता मन आपल्या शरीराच्या ठिकाणी एकत्रित करावं. सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा, म्हणजे या ठिकाणी पडे गाठी तेथ पाठमोरी दिठी पारखोन. या त्या ठिकाणी मागाहून चिदाकाशाच्या आतून जाणीवेनी दृष्टी ठेवून हे समजेल, संतांच्या कृपेशिवाय हे समजेल. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम, म्हणजे उजवी नागपुडी दाबायची डाव्या नागपुडीनी, फक्त प्राण वायू आत घ्यायचा, मग डावी नागपुडी दाबायची फक्त उजव्या नागपुडीनी सोडायचा, असं काहीही न करता सांडूनी दक्षिण वाम दोन्ही नागपुड्यातून सरळ श्वास घेत, मध्यमेतून श्वास घेत, प्राणापान म्हणजे प्राण म्हणजे आत घेतलेला श्वास आणि बाहेर सोडणारा, हे समान ठेवत चित्तेसी व्योमगामी एक रीती, चित्तवृत्ती मन त्याला ऊर्ध्व दिशेला म्हणजे या चिदाकाशाच्या दिशेला जे वळवतात. वासनांतरांची विवंचना आपैसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने की जे, त्या ठिकाणी वासना वगैरे सगळ्या नाहीशा होऊन जातात, त्याची विवंचना थांबते. ज्या वेळेला गगनामध्ये म्हणजे आकाशाच्या पोकळीत चिदाकाशामध्ये मनाचा लय होतो, पवने की जे, श्वासाच्या आधाराने मनाचा आणि पवनाचा लय ज्या ठिकाणी होतो, हे ज्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे ती तो ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या संतांमुळे सोपा झाला असं स्वामीजी म्हणतात. ते वेगळेपणे भोगी जे, जैसे पक्षी आहे फळ चुंबी जे तैसे नाही. आत्मसुख कसं आहे ते वेगळेपणाने भोगता येत नाही. एक पक्षी आहे आणि एक फळ आहे, आणि पक्षी फळाला झोंबतो आहे आणि फळाचा आस्वाद घेतो आहे तसा इथं आस्वाद घेता येत नाही. येथे विसरीचे भोगीते पण ही भोगायला जाणारा आपण भोगायला गेलोय या अहंतेला विसरून राहायला पाहिजे. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुखे सिदे मिठी गाढे पडे. हे सोपं आहे. या भोगामध्ये अशी एक स्थिती निर्माण होते की मी परमात्म्याचा भोग घेणार आहे अनुभव घेणार आहे असा अहंताजन्य भाव नाहीसा होतो आणि अचानक तो सुखरूप होऊन जातो. त्याची मिठी पडते सुखाशी. ती आलिंगन मेळी होय आपे आप कवळी जैसे जळ जळी जळावरी लोळे. मुळात जीव परमात्माच आहे तो परमात्म्याशी एकरूप होऊन राहतो. अशा प्रकारे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तुमच्या संतांमुळे मला सोपा झाला आणि मी तो साचार अनुभवतो आहे असं स्वामीजी म्हणतात. कर्माच्या बाबत देखील स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथे पापा संचारू नाही. स्वधर्म हा जणू नित्य यज्ञ चाललेला आहे अशा बेतानी करावा अशा भावनेनी करावा जरी कठीण वाटला तरी देखील. स्वधर्म हा नेहमीच सोपा नसतो कधी कधी कठीण होतो. घरात व्यक्ती आजारी असेल तर तिची सेवा करण्याचा स्वधर्म आला की तो कठीण होऊन जातो. पण तो नित्य यज्ञ समजून करावा कारण कठीण वाटतं तुमच्या देह मनाला. तुमच्या देहबुद्धीमुळे तुम्ही रडता म्हणता कसं करायचं पण त्यावेळेला तो आचरावा लागतो आणि तो तसा आचरायचा असतो. स्वामीजींनी आणि मातोश्रींनी सरलाताईंनी सरलाताईंच्या आई स्वामीजींच्या घरी होत्या. त्यांनी दुकानदारी केली हा स्वधर्म आहे त्यांचा. त्यांनी संप्रदाय चालवला हा देखील स्वधर्म आहे. पण हा देखील स्वधर्म त्यांनी उत्तम रीतीने पालन केला. हा साचार पालन करणं इथं ज्ञानेश्वरी अवघड होऊन जाते. तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. याची खूण अशी आहे की जी उचित कर्म असतील ती उचित कर्म आचरण करायची पण चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपाच्या ठेवून राहायचं. या ठिकाणी ज्ञानेश्वरी अवघड होते. आपण उचित कर्म एक वेळ करू पण आत्मभान ठेवून उचित कर्म करणं. कर्म करत असताना मी देह मन बुद्धी नाही माझ्या म्हणजे आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी कर्म करते आहे अशा प्रकारची भावना ठेवली तर केवळ भावना आहे पण ती अवघड आहे. अशी भावना केली तर ती सहज अर्पण होत असतात. का हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिको देसी. कर्म करत असताना हे कर्म आहे त्या कर्माचा मी करता आहे अशा प्रकारचा अहंताजन्य भाव तू धरशील पण धरू नकोस झणे याचा अर्थ सोडून दे. तू हा शरीर परा नोहावे मी शरीर मी देह अशी भावना सोड कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. मग अवसरोचित म्हणजे त्या त्या वेळेला प्राप्त झालेले भोग हे तू सुखे नाही व भोगू शकतोस. मी पाहिलं की स्वामीजींची बारामतीमध्ये फेटा बांधून तुतऱ्या वाजवून त्यांचं स्वागत झालं. ट्रॅक्टरवर बसून मोठी मिरवणूक निघाली. आम्ही सगळे भजनं म्हणत पुढे होतो. शेकडो लोक पुढे होते आणि घराघरातून खिडक्यातून गच्चीमधून माडीवरून गॅलरीमध्ये उभे राहून लोक पाहत होते आणि पुष्पवर्षाव करत होते. अवसरोचित भोग हे वाट्याला येतात नेहमीच काही अशा मिरवणुका निघणार नाहीत. कधी कधी अपमानही होईल. जसे हार तसे प्रहार देखील संतांना सोसायला लागतात. पण तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरो चित भोगावे भोगस कळ. तेही भोगस समजायचे, सुखाचे अथवा दुःखाचे, आणि ते वेगळेपणाने भोगायचे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी संतांमुळे सोपी झाली असं स्वामीजी म्हणतात. अज्ञानाचा सारा गेला अंधकार, फिटला जोजार संसाराचा, आणि त्यामुळे जर काही झालं असेल तर अज्ञानाचा अंधकार दूर झाला. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तोची कारण यया अज्ञाना मूळ. जीव आपल्या स्वतःचं स्वरूप विसरला हे अज्ञानाचं कारण आहे, आणि ते रामनामानी दूर होतं. श्रीराम जयराम जय जय राम या नामानी तो अज्ञानाचा अंधकार दूर झाला पाहिजे. काय झालं पाहिजे नामानी, हेही नाम घेताना समजलं पाहिजे, पूजा करताना समजलं पाहिजे की या पूजेनी काय घडलं पाहिजे. पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा. पूजा करत असताना प्रतिमा पूजा घेतात, पण परमात्मभावानी पूजा जर करत असेल तर अंतरात्मा तोही परमात्मा भावानी प्रेरित होतो हे समजून पूजा करायला पाहिजे. नाहीतर गंध चिकटवलं, अक्षदा डकवल्या, फुलं टाकली, अशी अशी पूजा नसते हे ज्ञानेश्वरीमुळे कळलं. आणि पूजेनी जर काही होणार असेल तर अज्ञानाचा अंधकार दूर झाला पाहिजे. ध्यान करून जर काही झालं पाहिजे, ध्येय ध्यान ध्याता या तिहेशी एकरूपता होय तव पंडुसुता की जे जे का. त्या ठिकाणी ध्येय ध्यान आणि ध्याता एकरूप होईपर्यंत करण्याची क्रिया म्हणजे ध्यान आहे. ते एकरूप झाल्यावर मग अज्ञान राहत नाही. जीव हा आपण परमात्मा या बोधामध्ये येतो. फिटला जोजार संसाराचा, देहापासूनच वेगळा झाला, त्यामुळे देहाला लागलेल्या संसारापासून देखील मी वेगळा झालो असं स्वामीजी म्हणतात. माधव म्हणे तुम्ही संत ब्रह्ममूर्ती. संतांकडे देह म्हणून पाहणं ही एक दृष्टी आहे, पण ब्रह्मच ओतून ओतीव जशी मूर्ती करतात ना, धातूचा रस करतात आणि तो रस ओततात साच्यामध्ये, तसं ब्रह्म जणू ओतलेला आहे आणि मूर्ती तयार झालेली आहे, असे तुम्ही स्वरूपानंद आहात असं स्वामीजी आपल्या सद्गुरूंना म्हणतात. माधव म्हणे तुम्ही संत ब्रह्ममूर्ती, प्रकट ही कीर्ती विश्वा माझी. आपली विश्वामध्ये असणारी ही प्रकट कीर्ती आहे, असेच तुम्ही आहात. संतजनी तुम्ही केला अंगीकार, म्हणून साचार वाचा बोले. ज्ञानदेवी ऐसा ग्रंथ सोपा केला, वर्षावतो झाला अमृताचा. अज्ञानाचा सारा गेला अंधकार, फिटला जोजार संसाराचा. माधव म्हणे तुम्ही संत ब्रह्ममूर्ती, प्रगट ही कीर्ती विश्वा माझी. जे स्वामीजींचं झालं, जे स्वरूपानंदांचं झालं, जे महाराजांचं म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं झालं, जे सगळ्या संतांचं झालं, जीव शिवस्वरूप होऊन गेला, ते तुमचं आमचं होऊ शकतं. फक्त आवश्यकता आहे अत्यंत नियमित त्यांनी चालण्याची, साधना करण्याची आणि समजून साधना करण्याची, गुरुपदिष्ट मार्गाने साधना करण्याची. हा दिवस आपल्याला ती प्रेरणा देतो. आपण ही ज्ञानेश्वरी ऐकतो. आता आपलं जीवन हे ज्ञानेश्वरींनी, ज्ञानेश्वरीच्या योगानी समृद्ध व्हावं अशी आपली मनोमन इच्छा आहे, तशाच प्रकारचा आचार, तशाच प्रकारचा विचार, तशाच प्रकारचा संकल्प, हे सगळं करून आपण ते जर साधलं तर केवळ स्वामीजींनाच नाही, ज्ञानेश्वर महाराजांना, आदिनाथांना, सगळ्यांना आनंद होणार आहे. आपण हे त्यांच्या कृपेने साधू असा आपण संकल्प करू आणि त्याकरता त्यांचे आशीर्वाद आपण आजच्या दिवसाच्या योगाने मागूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 हरि 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 स्वामीजी स्वामीजी. जय जयकार सगळ्यात शेवटी आहे, त्यामुळे आता
आज के कार्यक्रम के अंत में असायदान होगा जिसे सादर करेंगे सद्भक्त आदित्य जोशी. ये पसायदान हम इसका अनुसरण मन ही मन करेंगे. इसके पहले दो निवेदन है. आज के बाद अपने केंद्र का के सभी कार्यक्रम अगले 10 दिनों के लिए बंद रहेंगे. 16 तारीख गुरुवार सुबह सत्संग से केंद्र पुनः आरंभ होगा. दूसरा निवेदन है कि मंडल की सारी ग्रंथ संपदा बाहर मेन गेट के बाहर पोर्च में उपलब्ध है. आप सभी से निवेदन है कि लाभ उठा सकते हैं. निवेदन इतना ही है.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत् कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरब चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयुषाचे चंद्र मेजे अलांचन मार्तंड जे तापहीना ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे हो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीतिनि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आ आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवे जी तेथ मणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसारो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा भरोनि सद्भावाची अंजुळी मिया वोविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगली विश्वरूपा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।